पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 11 मराठी। परमेश्वराने इस्रायल लोकांचा सर्वस्वी त्याग केलेला नाही। परमेश्वराने इस्रायल लोकांचा सर्वस्वी त्याग केलेला नाही, तर मी विचारतो, परमेश्वराने आपल्या लोकास टाकून दिले आहे काय? असे अगदी नाही, कारण मी ही इस्रायली, अब्राहमाच्या कुळातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे। परमेश्वराला ज्याविषयी पूर्व ज्ञान होते त्या आपल्या लोकास त्याने टाकले नाही। एलियाच्या प्रकरणात शास्त्र काय म्हणते हे तुम्हास ठाऊक नाही काय? तो इस्रायलाविरुद्ध परमेश्वराजवळ विनंती करतो, हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यास जीव मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या, मी एकटाच राहिलो आहे आणि माझाही प्राण घ्यायला ते पाहतात। परंतु परमेश्वराचे उत्तर त्याला काय मिळाले? ज्यांनी बालमूर्तीपुढे गुडघे टेकले नाहीत अशी 7,000 मनुष्य मी आपणासाठी ठेवली आहेत, तसेच आताही कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे, आणि जर हे कृपेने आहे तर कर्माने नाहीच, असले तर कृपा ही कृपाच नाही। तर काय, जे मिळवण्यासाठी इस्रायल खटपट करीत आहे ते त्यास मिळाले नाही, निवडलेल्या लोकास मिळाले आणि वरकड बधीर झाले। परमेश्वराने त्यास आजच्या दिवसापर्यंत धुंदबुद्धी, दिसू न देणारे डोळे व ऐकू न येणारे कान दिले, या शास्त्र लेखाप्रमाणे झाले। दाविदही म्हणतो, त्यांचे मेज त्यास फास, सापळा, अडखळण व प्रतिफळ असे हो, त्यास दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होत आणि तू त्यांची पाठ सतत वाकीव, तर मी विचारतो, आपले पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? असे अगदी नाही, तर त्यास ईर्ष्या उत्पन्न होण्यासाठी त्यांच्या उल्लंघनाने विदेशी लोकास तारण प्राप्त झाले आहे। आता त्यांचे उल्लंघन हे जर जगाची संपत्ती आणि त्यांचा रास हा जर विदेशी लोकांची सधनता आहे, तर त्यांचा भरणा झाल्यास ही कितीतरी अधिक होईल। विदेशी लोकांचा उद्धार कलम लावण्याचे उदाहरण, विदेशी लोकांचा उद्धार कलम लावण्याचे उदाहरण। तुम्हा विदेशी लोकास मी हे सांगतो, ज्या अर्थी मी विदेशी लोकांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो, यासाठी की कसेही करून माझ्या जात भाईमध्ये ईर्ष्या उत्पन्न करून त्यांच्यातील कित्येकास तारण प्राप्त व्हावे, कारण त्यांचा त्याग झाल्याने जगाचा समेट होतो, तर त्यांचा स्वीकार झाल्याने मृतावस्थेतून जिवंत होणे याशिवाय काय असेल? प्रथम विभाग पवित्र ठरल्यास कणकेचा गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ पवित्र तर फांद्याही पवित्र आहेत। आता जर काही फांद्या तोडून टाकल्या आणि तू रान जैतून असता त्यांच्या जागी कलमे रूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास, तर फांद्याहूनही मी अधिक आहे अशी बढाई करू नको। करशील तर मुळाला आधार तू नाहीस, मूळ तुला आधार आहे, हे लक्षात ठेव। तू म्हणशील की माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकल्या, बरे, अविश्वासामुळे त्या तोडून टाकल्या आणि विश्वासाने तुझी स्थिती अशी झाली, तर अहंकारी न होता भीती बाळग, कारण जर परमेश्वराने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत तर तो तुलाही राखणार नाही। परमेश्वराची दया व तीव्रता पहा, पतन झालेल्याविषयी तीव्रता आणि तुझविषयी परमेश्वराची दया, पण तू त्याच्या दयेत राहशील तर, नाहीतर तूही छेदून टाकला जाशील, आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलम रूपे लावण्यात येतील, कारण त्यांचे पुन्हा कलम लावण्यात परमेश्वर समर्थ आहे। जे मूळचे रानटी झाड अशा रान जैतुनातून कापून चांगल्या जैतुनात सृष्टिक्रम सोडून तुझे कलम लावले, तर ह्या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्या आपल्या जैतुनात किती अगत्याने कलम लावण्यात येतील। सर्वावर दया करणे हा परमेश्वराचा अंतिम हेतू आहे. सर्वांवर दया करणे हा परमेश्वराचा अंतिम हेतू आहे. बंधुजन हो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये, म्हणून या गुजराविषयी तुम्ही अजान असावे अशी माझी इच्छा नाही. ते हे की विदेशी लोकांचा भरणा आत होईपर्यंत इस्रायल लोक अंशतः बधीर झालेले आहेत. नंतर सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल असा शास्त्रलेख आहे. मुक्त करणारा सियोनातून येईल, तो याकुबापासून अधर्म दूर करील. जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन तेव्हा त्याचबरोबर हाच माझा करार आहे. तुमच्या बाजूने पाहता सुवार्थे संबंधाने ते शत्रू आहेत, परंतु निवडणुकीच्या संबंधाने पूर्वजांमुळे प्रिय आहेत, कारण परमेश्वराला आपल्या कृपादानाचा व पाचरणाचा अनुताप होत नाही, जसे पूर्वी तुम्ही परमेश्वराची अवाज्ञा करीत होता, परंतु आता तुम्हास त्याच्या आज्ञाभंगाने दया प्राप्त झाली आहे. त्याप्रमाणे तुम्हावरील दयेने त्यांनाही आता दया प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. सर्वावर दया करावी म्हणून परमेश्वराने सर्वास आज्ञाभंगाच्या स्वाधीन करून ठेवले आहे. आहा हा, परमेश्वराच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे, त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्याचा मंत्री कोण होता, त्याला प्रथम देऊन त्याची फेड मिळेल असा कोण आहे, त्याचपासून त्याच्याद्वारे तदर्थ सर्व आहे, त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.